जिस हिसाब न हंस दी
आणि आता ज्या मुलाला तुम्ही माझ्या शोवर ऐकणार आहात त्याला ऐकून तुम्ही हेच म्हणाल ओ लगदा पुणे दिया. सोशल मीडिया पॉवरफुल टूल आहे आजची डेट में, यु नो. इंस्टा व्हिडिओज, फनी व्हिडिओज जे आपण एन्जॉय करतो त्यातल्या त्यात मॅड लिप्सचा बाप आणि स्पेशली यूज युअर हेडफोन असं आपण सांगणारा माझ्या सोबत आहे आणि तो कोण आहे.
हाय, दिस इज तुषार फ्रॉम तुषार डॉब्स और आप सुन रहे सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बज जाते रहो.
मला सांग, तुषार म्हणू की टू शार्प म्हणू?
बेसिकली लोक मला आता टू शार्पच्या नावानेच हाक मारतात, त्यामुळे टू शार्प म्हणलं तर जास्ती आपलं असं वाटेल.
एक्झॅक्टली, इट्स टू शार्प अंडरस्कोर डब्स ये युजर आयडी इंस्टा पे. और इस आयडी पे अगर आप जाओगे तो देखोगे की मॅड लिप्स पे जो कमाल का आवाज जिसने पाया है वही इंसान है तुषार. तुषार, आपका रेड एफएम के स्टूडियो में वेलकम.
थैंक यू वेरी मच फॉर हैविंग मी. एंड आई वुड लाइक टू टेल द लिसनर्स दैट की हेडफोन्स रेकमेंडेड आहेत व्हिडिओज बघताना. सो नक्कीच तुम्ही हेडफोन्स लावून मजा घ्या.
मी म्हणालो होतो ना तुम्हाला हेडफोन्स का रिकमेंडेड तो सांगतोय. आणखी असे खूप सारे व्हिडिओज असतात जे आपण हेडफोन मध्ये बघतो, है ना. पॅरेंट्स नाही बघू शकत, खूप साऱ्या अशा गोष्टी असतात पण खूप सारे फनी पण असतात. त्यातल्या त्यात रेड एफ एमचा व्हिडिओ पण त्याने टाकलेला आहे, तो नक्की चेकआउट करा. तो विदाऊट हेडफोन जरी ऐकला तुम्ही तरी तुम्हाला मजा येणारच आहे. बरं, मला सांग, मुद्द्यावर येऊया. तुषार गोसावी कोण आहे?
मी लहानपणापासून खूप क्रेझी आहे, म्हणजे मित्रांबरोबर हँगआउट वगैरे करताना फनी क्वेश्चन ठेवूनच गप्पा मारतो. पण तुषार म्हणाल तर 25 इयर ओल्ड सिम्पल सिंगल गाय बॅचलर.
मतलब सही इंसान इंटरव्ह्यू ले रहा है तुम्हारा. माझ्या शोचं नाव पण रेड का बॅचलर आणि माझ्या समोर बसलाय बॅचलर.
लाईक एव्हरी अदर व्हिडिओ क्रिएटर और कंटेंट क्रिएटर जेवढे पण आहेत, आय गेस 90% आर ड्रॉप आउट. आय एम ऑल्सो एन इंजिनिअरिंग ड्रॉप आउट स्टुडंट अँड आय एम प्राऊड ऑफ इट.
येस. बरं, तू पुण्याचा आहेस का?
हो, मी पुण्याचा आहे. लहानपणापासून मी पुण्यातच वाढलेलो आहे.
पुण्यातली सर्वात बेस्ट गोष्ट काय वाटते?
क्लायमेट.
वाह,
बेस्ट आहे. कारण की मुंबई सारखं गरम नाहीये, म्हणजे ह्युमिड नाहीये, पण पुण्यात एक बॅलन्स्ड अटमॉस्फिअर क्लायमेट आहे.
फॅन्टॅस्टिक. तर तुषार, आपण खूप साऱ्या गोष्टी आता करणार आहोत, प्लस तुझी जी सुरुवात व्हिडिओज बनवण्याची कुठून झाली, काय किस्सा होता, कसं काय डोक्यात आलं, सगळं काही बोलायचंय. रेड का बॅचलर शो आणि अक्की तुमच्या सोबत पुढच्या तासात पण विथ तुषार. बजावते राहू.